श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 84वा श्लोक आहे. विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्या सिनेना, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. आता ह्याच्यात त्यांनी एक वेगळा विचार मांडलेला आहे समर्थाने. विठोने श्री वाहिला देवराणा असं आहे म्हणतात की विठ्ठलाने पांडुरंगाने हा देवराणा महादेव देवांचा देव त्याला आपल्या शिरावर धारण केलेला आहे. पांडुरंगाने जे विष्णूनी नारायणाने शंकराला आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. एवढं श्रेष्ठ स्थान त्याला दिलेलं आहे. पण असे महादेव तयांतरी ध्यास रे, पण ते मस्तकावर बसलेले आहेत, ते पण त्यांना ध्यास आहे पुन्हा नारायणाचा विठ्ठलाचा. हे कसं प्रेम आहे बघण्याजोगं आहे. हरी आणि हर यांच्यातलं प्रेम आहे. भगवान विष्णू महादेवाला मानतात, त्यांचा आदर करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. महादेव विष्णूवर नारायणावर प्रेम करतात, त्यांचा आदर करतात. एकमेकांना एकमेकाविषयी पूज्य भाव आहे, अत्यंत प्रेम आहे. असं असताना त्यांचे जे भक्त आहेत ते मात्र एकमेकात भांडत राहतात. आमचा देव महादेव, तुमचा नारायण, ते म्हणतात आमचा देव नारायण आहे, तुमचा महादेव आहे. म्हणजे आमचा देव श्रेष्ठ आहे आणि तुमचा देव कनिष्ठ आहे. प्रत्यक्षात ते दोघं एकमेकात अत्यंत प्रेमानी आहेत, पण अज्ञानामुळे हा गोंधळ आपल्याला जिकडे तिकडे पाहायला सापडतो. म्हणून मुद्दाम समर्थाने हा जो काही दुराव आहे, हा जो गैरसमज आहे, हा जावा म्हणून मुद्दाम असं म्हटलेलं आहे की विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे. त्याला ह्याचा ध्यास आहे, पण त्याशी नेणं हे तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला माहिती नाही का की त्यांचं एकमेकात प्रेम आहे? मग ते जर आहे तर तुम्ही एकमेकात प्रेमाने का राहत नाही? तुम्ही एकमेकांचा द्वेष का करता? शंकराला भजणारा विष्णूच्या देवळात जाणार नाही, आणि विष्णूच्या देवळात जाणारा शंकराला भजणार नाही. हे काय आहे? संतांना याचा खेद होतो, किती अज्ञान आहे हे. पण आहे खरं, त्यांनी किती सांगितलं तरी जात नाही. सगळे देव मिळून एकच आहे, एकाच परमात्म्याचे हे निर्निळे अवतार आहेत, निर्निळे भेद आहेत, दिसायला आहेत वर्ण. आतमध्ये एकच आहे. जसं म्हटलंय, सर्व देव नमस्कारान केशवम प्रतिगच्छती. कुणालाही नमस्कार केला तरी त्या मूळ आदिनारायणालाच जातो, पण हे लक्षात येत नाही. म्हणून ते म्हणतात निवाला स्वये तापसी चंद्रमौळी. आता इथं पुन्हा चंद्रमौळी शंकर तपस्वी, महान तपस्वी, पण त्यांचा जो दाह होता, कंठदाह होता, कशामुळे होता? विषप्राशन केल्यामुळे. तो जो होणारा दाह कशानेही शमला नाही, तो निवाला, शांत झाला रामनामाने. रामनामाचाच आधार महादेवाने घेतला आपला दाह शांत करण्यासाठी. एवढं महत्त्व रामचंद्राला दिलेलं आहे. असे जे राम आहेत रामचंद्र, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. असा हा जो राम आहे तो जीवाला अंतकाळी सोडवतो. अंतकाळी सोडवतो म्हणजे काय करतो? हा विचार बघायला पाहिजे. जीवाला सोडवायचं म्हणजे त्याला बांधलंय कुणं? कोणत्या बंधनात जीव अडकलेला आहे आणि आता त्याला सोडवायचा आहे? जीव बद्ध झालेला आहे आपल्याच कल्पनेनं. वस्तुतः जीवो ब्रह्मैव न अपरावा. जीव हा ब्रह्मच आहे, तो आत्माच आहे. असं असताना तो देह मन बुद्धीच्या नादी लागल्याने तो बद्ध झाला आणि मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण म्हणायला लागला. वस्तुतःला जन्ममरण नाही आहे. तो जर आत्मरूप झाला तर अमरच आहे, पण देहाच्या नादाला लागला तर मात्र त्याला मरण आहे जन्म आहे असा आभास निर्माण होतो आणि तो सुखदुःखाच्या गटांगळ्या खातो. ज्या दिवशी त्याला बोध होईल आणि तो आपल्या खाली येणाऱ्या स्थानावरून जीवभावावरून ऊर्ध्वगामी होऊन आत्मभावात जाईल त्यावेळेला तो मुक्त झाला. मुक्त व्हायचा म्हणजे काय? मुळात मुक्तच आहे, बद्ध नव्हताच कधी. पण आपल्या कल्पनेने तो बद्ध झालेला आहे. ती कल्पना जर त्याने टाकली आणि त्याला जर आपल्या मूळ स्वरूपाचं भान आलं आणि तो या सगळ्या देहाच्या उपाधी टाकून आपल्या स्वरूपाशी जर एकरूप होऊन गेला तर त्या क्षणी तू मुक्त आहे. संतही सांगतात, अरे तू मुक्तच आहेस, बद्ध नाही आहेस, कळत आहे का बघ तुला? पण ते कळत नाही. त्याचं कारण त्या ज्ञानाच्या आड त्याचं मन येतं. जे मन संकल्प विकल्पाने भरलेलं आहे, नाना गोष्टी त्याच्यात आहेत, नाना विकार आहेत, ते मन जर शुद्ध झालं, त्याला चित्तशुद्धी असं म्हणतात, तर ज्ञान हे आपल्याजवळच आहे, कुठून आणायचं नाही आहे. मन निर्मळ करा. मन करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. सगळी साधना चित्तशुद्धीसाठी आहे, मन स्वच्छ करण्यासाठी आहे, मन नष्ट करण्यासाठी आहे. ते मन जर नाहीसं झालं तर त्याचा व्यापही बंद होतो आणि जीवाला मी आत्माच आहे हा बोध होतो. तर हा अंतकाळी जे म्हटलेलं आहे ते अंतकाळी जीवाला जर बोध नसेल तर जीव विषय वासनेमध्ये ओढला जात असतो, त्याला जगायचं असतं देहाच्या अंगाने आणि त्याला न्यायचं असतं यमराजानं. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याची ओढाताण होते. आणि त्याला जर बोध असेल तर कोणत्याही क्षणी तो देहाची उपाधी टाकून जायला तयार असतो. पण हे सगळं ज्ञान माहिती नसते, बहुधा नसते. असली तरी ती समजत नाही, समजली तरी उमजत नाही. त्यामुळे जीवाची ही तडफड आयुष्यभर आणि अंतकाळी तशीच राहते. म्हणून त्याला सावध करण्याचं काम समर्थ करतायत. विठोने श्री वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. जय जय रघुवीर समर्थ.